chinimandi.com podcast.
ऊस पीक पोक्का बोईंग आजाराच्या विळख्यात. पोक्का बोईंग आजार आणि पाऊस न झाल्यामुळे दुष्काळाच्या विळख्यात येत असलेल्या पिकाने शेतकरी चिंतेत आहेत. दोन्ही परिस्थितीशी निपटण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. गेल्या 2 आठवड्यांपासून परिसरामध्ये उसाचे पीक पोक्का बोईंग नामक व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. फंगस सारखा हा आजार पिकाला पूर्णपणे नष्ट करून टाकतो. याच्याशी निपटण्यासाठी शेतकऱ्यांना पिकावर महागड्या औषध फवारण्या कराव्या लागत आहेत. शेतकरी सुधीर कुमार यांनी सांगितले की त्यांचे 8 एकर पिकामध्ये या आजाराचा परिणाम दिसत आहे. पिकाला आजपासून वाचवण्यासाठी महागड्या औषधाची फवारणी करावी लागत आहे. शेतकरी रतन सिंग, कलीप कुमार, पारुल आदींनी सांगितले की गेल्या वर्षीही पोक्का बोईंग आजाराने उसाच्या पिकाचे फार मोठे नुकसान केले होते. हा आजार एका शेतातून दुसऱ्या शेतात अगदी सहजपणे पोहोचतो. याची लक्षणे दिसताच रोगरोधी औषधाची फवारणी करावी लागते असं ते म्हणाले. शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. याशिवाय अजूनही पाऊस न झाल्याने त्यांच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.